सद्गुरु स्वामी माधव नाथाय नमः। बाल आणि युवा साधकांचा हा कार्यक्रम गेली कितीतरी वर्ष झाली केंद्रामध्ये, गुरुवारच्या केंद्रामध्ये होतो आणि तो नित्य नूतन असा भासतो। समोर असणारी पिढी बदलत जाते, दर काही वर्षांनी नवीन बालसाधक समोर येतात आणि त्यांची तीच निरागसता। अतिशय लोभस्वाण असं त्यांचं सगळ्या प्रकारचं वक्तव्य, मनोगत असो अथवा अभंग गायन असो, अगदी मनापासून अथवा निरूपण असो, अगदी मनापासून आणि अगदी निरागसतेने त्यांचं जे बोलणं आहे, तर ते बोलणं ऐकण्यासाठी म्हणून आपण सर्वजण उत्सुक असतो। कधी कधी खूप अप्रतिम असा आत्मविश्वास देखील लक्षात येतो। जशी नाव काय, मेहंदळे आर्या, वाटत होतं की ही कागद विसरून वर जाऊन बसली म्हणून तिला तिच्या मनोगताचा कागद देण्यासाठी धडपड चाललेली होती आणि तो कागद तिच्या पशी जरी पोहोचवला तरी तिने आपल्या पशी तो तसाच घडी केलेला ठेवून दिला आणि अत्यंत सफाईदारपणाने आपलं मनोगत व्यक्त केलं। अनेक फुले फुलती फुलोनिया सुको निजाती, कोणी तयांची महती गणती ठेवली असे, सावरकरांचं काव्य आहे। अशी खूप फुलं फुलतात, संस्कार होणं हे खूप महत्वाचं आहे। जर संस्कार झाले तर त्यांचं जीवन सार्थकी लागतं। या बालसाधकांप्रमाणेच त्यांचे पालक देखील त्यांच्यावर संस्कार व्हावेत म्हणून धडपड करतात, म्हणून ही मुलं केंद्रात येऊ शकतात। कोणाची आजी घेऊन येते, कोणाची आई घेऊन येते, कोणाचे वडील घेऊन येतात, बाहेर थांबून राहतात केंद्र संपेपर्यंत। आपली जी संतती आहे ती अतिशय उत्तम व्हावी हे खरंच सर्वांना वाटत असतं। त्यांनी गुणांनी आपल्यालाही ओलांडावं असं आई वडिलांना नेहमी वाटत असतं, पण कोणत्या गुणांनी आपल्याला ओलांडावं? बऱ्याचदा फक्त अकॅडमिक्स आहे त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं जातं। आत्ताच्या काळात ते तर हवंच आहे, पण अतिशय उत्तम शिकला आणि अप्रामाणिक आहे, अतिशय उत्तम शिकला, बुद्धी चातुर्य भरपूर आहे आणि उच्च शिक्षित आहे, उच्च विद्या विभूषित आहे आणि लोभी आहे, अप्रामाणिक आहे, त्याचं जीवन देखील वाया जातं याची पालकांना खरंच जाणीव असणं गरजेचं आहे। जाणीव असते पण अशा प्रकारचे गुण अंगात यावेत म्हणून आणि दुर्गुण स्पर्श करू नयेत म्हणून काही विशेष प्रयत्न करायचे असतात, याचा बहुधा विसर पडल्यासारखं झालेला आहे। एक तर वेळ नाही. माझ्या माहितीत असे कितीतरी पालक येऊन सांगतात की त्यांना त्यांच्या मुलांशी खरं म्हणजे बोलायचं असतं, पण बोलायला देखील त्यांना वेळ नसतो. कामावर जाण्याची वेळ, कामावरून येण्याची वेळ, आणि मुलांचे देखील आपल्या आपल्या पद्धतीने कार्यक्रम चाललेले असतात. त्यांना विविध प्रकारचे क्लासेस, स्वामीजी असं म्हणत असत की बुद्धी आणि शरीर याच्याकडे खूप लक्ष दिलं जातं. आपलं मूल जर कुठं कमी आहे असं लक्षात आलं, आयक्यू त्याचं तपासून घेतात, तो कुठं कमी नको पडायला, कमी नको राहायला म्हणून जातात. आणि त्याचा आहार आणि त्याचं खेळणं अथवा व्यायाम या गोष्टीकडे देखील जागरूक पालक लक्ष देतात. लक्ष दिलं जात नाही त्याच्या मनाकडं, की ज्या मनानीच तो पुढचं सगळं जीवन जगणार आहे त्या मनाकडे लक्ष दिलं जात नाही. ही अडचण आहे. कशाही प्रकारचं वेडवाकडं मन असलेला मनुष्य हा एखाद्या संस्थेमध्ये प्रमुख होऊ शकतो, तिथपासून ते कुठलंही राजकीय पद तो मिळवू शकतो. कोणी विचारत नाही युनिव्हर्सिटीमध्ये चॅन्सेलर आहे पण त्याचं मन कसं आहे, विचारलं जात नाही. तो मंत्री आहे, राज्यपाल आहे, नगरसेवक आहे, त्याचं मन चांगलं आहे का नाहीये याचा विचार केला जात नाही. या बालसंस्कार केंद्रांचं वैशिष्ट्य, या बालसंस्कार केंद्रांमध्ये या संस्काराकडे लक्ष दिलं जातं. सद्भक्त नंदाताईंनी मोठ्या जिद्दीनी मला त्यांच्याकडे पाहिलं तर स्वामीजींनी स्वामीजींचं काम ज्या जिद्दीनी केलं, प्रत्येकाचं एक अंगीकृत कार्य असतं. नंदाताईंनी देखील त्यांच्याकडे त्यांनी स्वीकारलेलं काम मोठ्या जिद्दीने केलं, याच्यात त्यांचा कोणता स्वार्थ नाही. शारीरिक दृष्ट्या आणि व्यावहारिक देखील अनेक अंगांनी, अनुकूल काळ असेल अथवा प्रतिकूल काळ असेल तरी देखील हे काम, हे कार्य त्या करतच राहिल्या, लोकांना प्रोत्साहन प्रेरणा देतच राहिल्या. याचा उपयोग अनेक अनेक बालसाधकांना झाला. या बालसाधकांपासून माझी अशी इच्छा आहे, आणि काही मंडळी येतात देखील तशा प्रकारे, बालसाधकांपासून ते मुख्य केंद्रापर्यंत असा प्रवास त्यांचा घडतो देखील. काही साधकांचा घडतो, काही साधकांचा कदाचित प्रसंग वशात राहून जातो, पण संस्कार मात्र शेष राहतातच. जी मंडळी पुढे केंद्रामध्ये येतात, आतापासून जर ऐकण्याची सवय लागली, मी देह नसून मी आत्मा आहे अशा प्रकारची घोषणा का होईना, पण जर केली तर पुढे देह म्हणजे काय आणि आत्मा म्हणजे काय याचं जास्त सखोल चिंतन कदाचित होईल. जास्त त्वरेनी तो त्याच्या या गोष्टी मिळवण्याच्या मागे लागेल. तिथपासून ते या किशोर साधकांचं देखील निरूपण मला आवडलं, आणि स्वातीचं देखील मनोगत आणि शरणागतीच्या बाबत तिने जे काही विचार व्यक्त केले ते विचार शरण जाणं म्हणजे आपल्या स्वतःला अत्यंत गौण समजून इतकं की जणू मी कोणीही नाही अशा भावानी शरणागती ही मध्यवर्ती कल्पना आणि त्याचं पालन मला बऱ्याच वेळेला असं वाटतं की नुसत्या पाट्या लावण्या च्या पुढे जाऊन प्रत्येकाने म्हणजे केंद्रात नियमित येणारे साधक कार्यकर्ते निरूपण करणारे दैनंदिन निरूपण करणारे प्रवचन करणारे जर सगळ्यांनी अतिशय निष्ठेनी रात्री झोपताना सकाळी उठल्यावर दिवसभर अशा प्रकारे जर या मध्यवर्ती कल्पनांचा अभ्यास केला तर ग्रंथ वाचून प्रवचन करणं ही निराळी गोष्ट आहे, आपलं स्वतःचं जीवन घडण्यासाठी दिलेला अभ्यासक्रम आहे. अशा पद्धतीने जर याच्याकडे पाहिलं तर परमार्थ खूप खूप सोपा होऊन जाईल. कारण परमार्थ करण्यासाठी किंवा ध्यानासाठी नामासाठी बैठकीसाठी पूजेसाठी चिंतनासाठी अनुकूल भूमिका जर व्हायची असेल तर नुसत्या ध्यानाने ध्यान चांगलं होईल असं नाही, तर ध्यानाच्या आधीची जी कर्म आहेत त्यामुळं उद्याचं ध्यान चांगलं होईल. या सगळ्या संकल्पनांनी आपलं खरं जीवन स्वरूपाकडे जाण्यासाठी म्हणून मदत होणार आहे. त्या तऱ्हेने आपण याच्याकडे गेले काही चार महिने जवळपास मी या मध्यवर्ती कल्पनांबद्दल काही बोलत नाहीये. आणि साधारणपणाने प्रत्येकाशी बोलताना कळत न कळत अंदाज घेत असतो की अभ्यास करतायत का करत नाहीयेत, तर मला अलीकडं या सगळ्या पातळ्यांवर शंका यायला लागली की खरंच आपल्या लक्षात आहे का प्लॅनरवर छापण्यासाठी केवळ आपण हे केलेलं आहे, नाहीतर बंद करायला काहीच हरकत नाही. परमार्थ हा केवळ बोलण्याचा विषय नसून उतरवण्याचा विषय आहे आपल्या जीवनामध्ये. ती गोष्ट तात्यासाहेबांनी कशी उतरवली किंवा भाऊसाहेब केतकरांनी कशी उतरवली हे समजलं, पण आपण शरणागत भाव धरून ध्यानाला बसतो ना, प्रार्थना म्हणतो ना, पूजा करतो ना, अत्यंत नम्रतेने दुसऱ्याशी बोलतो ना, सगळं तपासण्याची आवश्यकता आहे. आणि मला असं वाटतं की ते आपण करू, राहिलं असेल तर करू, जे करतच असतील काही काळांनी जे करणारे आहेत त्यांचं जीवन अधिकाधिक सघन सखोल गंभीर आणि त्या गंभीरतेमध्ये देखील अत्यंत गोडवा असणारं असं जीवन खरंच बनत राहील. जो करत नाही तोही समजेल, करणाराही समजेल. परमार्थाची जी जसा झाडावर आंबा पिकला की राघूंना निमंत्रण द्यायला लागत नाही की आम्ही पिकलो आता या आमच्याकडे खायला, राघूचे जसे थवेच्या थवे येतात तसं आपण आपल्या आतून पिकत गेलं पाहिजे असं मला वाटतं, परिपक्व होत गेलं पाहिजे असं मला वाटतं. आणि ही परिपक्वता आपल्या संपूर्ण दिवसाला व्यापून राहिली पाहिजे. महिन्याची मध्यवर्ती कल्पना म्हणजे खरं म्हणजे दिवसाची असते, महिन्याची कसली आली, त्या दिवसाची मध्यवर्ती कल्पना आहे. आणि दिवसाची मध्यवर्ती कल्पना म्हणजे क्षणाक्षणाने दिवस आपला घडत असतो, त्या दिवसाची ती जशी आहे तशी त्या क्षणाची मध्यवर्ती कल्पना आहे. प्रत्येक क्षणात जर आपण ते लक्षात ठेवत राहिलो तर आपल्याला हे सोपं आहे असं लक्षात येईल, हे जमेल असं लक्षात येईल. आणि तशा प्रकारे आपण सर्व जणांनी या अभ्यासाला उत्तम रीतीने वाहून घेऊ. ही जी मुलं आहेत या मुलांमधून खरंच मी आशेनी पाहतो, की आपल्याला, कारण आदर्श साधक देखील दाखवायला पाहिजे ना की हा आदर्श साधक आहे, तो आदर्श साधक जर दाखवायचा असेल, माझी अशी इच्छा आहे की आपल्याकडे एक 20, 25, 30, 50 देखील म्हणेन की असे साधक दाखवायत की या साधकाचं चालणं बोलणं वागणं पहा, याला कधीही पहा, रात्री पहा, दिवसा पहा, दुपारी पहा, सकाळी पहा, केंद्रात येताना पहा आणि केंद्राच्या बाहेर देखील पहा. आपल्याला इथून पुढे अशा पद्धतीने आपल्या स्वतःविषयी विचार करणं हे आवश्यक आहे. असं केलं की त्याचा आपल्या जीवनाच्या धन्यतेशी खूप खूप जवळचा संबंध आहे आणि ती धन्यता आपल्याला सद्गुरु कृपेनी लाभेलच लाभेल अशी मी तुम्हाला खात्री देतो. स्वामीजी म्हणत असत की स्टॅम्प पेपर घेऊन या, मी त्याच्यावर तुम्हाला सही करून देतो. तसंच खरं म्हणजे आपल्या इथल्या केंद्राचा हा कार्यक्रम आहे. स्वामीजींच्या कृपेनी हा आणि आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी हा सिद्धीला जावो अशी मी स्वामीजींकडे प्रार्थना करीन. हरिओम तत्सत. हरी हरी.